जी हाँ, हर किसी ने इस बात पे तो यकीन करना ही चाहिए कि अपना टाइम आएगा। ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शो शुरू है तुमचा फेवरेट वाला। जी हाँ, सारा तो आ चुकी है आपकी संग बतियाने के लिए, पण त्यासोबत मी तुम्हाला विचारलं होतं की सध्या तिकिटांना घेऊन सगळीकडे चांगलीच रणधुमाळी सुरू झालेली आहे, पण असंच तिकीट आपणही आपल्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा काढलेलं असतं। मग ते कशाचं कसे ना, लॉटरीचं, बसचं, ट्रेनचं, तर असंच कुठलं तिकीट काढलं होतं आणि त्याचा काय अनुभव होता हे सांगण्यासाठी मला कॉल केलाय सचिन पुलकंटवार यांनी। जाणून घेऊयात त्यांचा एक्सपिरियन्स।
मॅडम, एक आम्ही जेव्हा माझं पहिल्यांदा जेव्हा आमचं डिव्हिजनलला मी बॅडमिंटन खेळायला गेलो होतो परभणीसाठी, आमच्या शाळेकडून गेलो होतो मी, तेव्हा साधारणतः एक 8वी असेल माझं, 8वी वगैरे असेल, त्यावेळेस आम्ही गेलो होतो परभणीला। त्यावेळेस आमच्या शाळेने नाही का पैसा दिला होता मला की नाही का तुम्ही तिकीट काढून जा, खेळून या, मला एक अर्धा तास लेट होणार आहे, आमचे सर म्हणाले। तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो। मग नंतर ट्रेन पकडली, ट्रेनचं पहिल्यांदा जेव्हा तिकीट काढायला गेलो त्यावेळेस नवीनच मला जरा जाणवलं की नाही काही तिकीट वगैरे असं काढतात वगैरे, रेल्वे स्टेशनला जातात,
काहीतरी वेगळा अनुभव आला।
हा हा, वेगळा अनुभव आला। आणि त्यावेळेस कसं झालं होतं, तेव्हा तिकीट होतं त्यावेळेस 20 रुपये, 15 रुपये मॅडम, 15 रुपये तिकीट होतं त्यावेळेस नाही का काढायसाठी मी गेलो, आणि त्यावेळेस नाही मी दिले त्यांना 50 रुपये, आणि तिघ जण होतो आम्ही, ते 45 रुपये झाले होते आणि 5 रुपये मी विसरून गेलो होतो तिथे। तर ते खूप चांगला अनुभव आहे माझ्याकडे।
ओके, तर पहिलं तिकीट काढून तुम्ही रेल्वेच्या प्रवासाचे उमेदवार झाले होते।
आणि तेव्हा जनरली नाही का म्हणजे कसं, मी एकटा नाही का ते रेल्वेने जायचं म्हणजे पहिलाच क्षण होता, रेल्वेने गेलो होतो पण थोडा मी एकटा असं जायचं, तेही जिम्मेदारीनं जरा ते थोडं जरा एक नवीन अनुभव होता।
करेक्ट करेक्ट, कारण घरचे सोबत असले की आपण बिंदास्त असतो।
हा, तिकीट काढायचं नसतं, काही नसतं, नुसतं धिंगाणाच करायचं असतो।
वागे मे यार, इनोने जो बात कही ना की एकट्याने स्वतः तिकीट काढून प्रवास करण्याचा तो एक्सपिरियन्स काहीतरी वेगळाच असतो आणि तो आयुष्यभर आपल्या सोबत असतो। लेकिन ऐसा ही कुछ किस्सा आपके साथ आपकी लाइफ में भी हुआ होगा ना, तो किस बात का वेट कर रहे हो, फटाक से कॉल करके बताओ ना मुझे 9607007935 पर। साथ ही सुन लीजिए आने वाले ट्रैक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।